अध्याय सहा पासे मेंढे त्या हात सिखा माने योग सिको फोड्यो ती माये देख्या तोवे चार जीवता जीवा माने योके वादळा गाजे ते पुरमाने आवाज कोईन ये है कोई आकता है वो ना यो पासे माये देख्या का योग उजळो गोडो एन त्या वो बोठलो योग कुदमी मा नजरे पोड्यो त्यापा योग दुआ तो पासे त्याल राजा मुगुट देवा मयनो तो जीत मिळवतो आजो जीत वो जीत मिळवा निंगी गयो ते बिहरो शिको फोड़ियो तो वे बिहरे जीवते जीवे ये हिको आख्या ती आय वो नायो तो वे बिहरो गोड़ो निंग्यो तो आगे रोंगा रोको आतो एन त्यावो बोठला उद्म्या लोक मोठी तारवाय देवा मायनी त्याल दोर तिवरी शांतता काढी टाकीन बादे ठिकाने अंधादूत कोणा अधिकार त्याल देनलो आतो बादे ठिकाने लोडायो मारामारियो सुरू जायो ते तिसरो सिक्को फोड़ियो तो वे तिसरे जीवते जीवे ये हिको आख्या ती आय वो नायो पासे माये देख्या ते यो काळो गोडो एन त्यावो बोठलो कु यो कदमी मा नजरे पोड्यो त्या आथा माय तारा जाता एन जेहको का चार जनावरा माने निंगली वानी आय बोना यो त्या आख्या योग दिहा मोजरी हेर बो गो एन योग दिहा मोजरी तीन हेर जोवा जाना पेन तेल एन दारखा रोहा नुकसान को हमा एन ते चौथो शिको फोड़ियो तो वे चौथे जीवते जीवे ये हिको आख्या ती आय बोना यो तोवे माये देख्या ते योग फिक्का रोंगा गोडो एन त्यावय बोठलो अदमी मा नजरे पोड्यो त्या नाव मोरण आता एन त्या पाहलाने मोला लोक चल्या त्याहाल दोर ते चौथा बागावोय तार वायको एन बुखेकोय एन मोरेको एन दोर तेवरा जोंगली जोनवारा कोय जीव लेना अधिकार देनलो आतो ते पाचो शिक्को फोड्यो तोवे देवा वचना हाटी एन जो पुरावो त्याहे राखलो आतो त्या हाटी ज्या माये टाकला आता त्याहा जीव वेदे तोळे माये देख्या एन त्याहे मोठे बोंबली नाख्या ओ चोखा एन खुरा अधिकारा अधिकारी मालका तू कोवे हदो न्याय ठरवणारो नाय एन दोर तेवरे आम्हाल माय टाकणार हा पाने आम्ही लोया बदलो ला नाही का तोवे त्या योक योकाल योक योक उजळो जोगो देवा मायनो एन त्याहाल एको आखवा मायना का तुमे आर्या एन तुमे बहार का जीव लेन तुम्हा मायेन आकडो पुरो होय ताओ हदो थोडो वेळ विहावला एन ते सहावो सिको फोड्यो ती माये देख्या तोवे मोठी खूप जोर कोई दोरती आली एन देहे काळा फाळका हरको जायो चांद लोया हरको रातो जायो ओंजीरा जाड मोठे वारे को आले तोवे त्या काचे फोळे एठा पोडते ते कोई जुगा माने तारा एठा पोड्या एन चोपडी चोंडाळली जाहे ते कोई जुग निंगी गयो एन बादा डोगे एन बेटे त्या ठिकाणा उरणे डोळी गोये दोरती ओरिया राजा एन मोठ मोठा अधिकारी सेना अधिकारी मातला एन ताकतवान एन बादा चाकर एन होगे योखला जीवन जीवनारे माहे ये दापराढामाय एन डोघा मान्या खेलकडामाय दोबी बोठे एन ते डोघाल एन खेलकडाल आखते लागे आम्हाव पोडा एन राजगादीव जो बोठलो हे त्या मुया हुंबुरने एन मेंढा मोठे रोगे पाने आम्हाल दोबाडा काका त्या मोठे रोगे मोठो दिही येनलो हे एन काल त्या अगला टिकाव दोतोई